श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। अठराव्या अध्यायाच्या आठव्या श्लोकापर्यंतचं निरूपण आपण ऐकलं। आज नवव्या श्लोकापासून पुढचा भाग घेणार आहोत। कालच्या भागामध्ये आपण ऐकलं की कर्म हे राजसी असेल किंवा तामसी असेल, त्याचा त्याग, तर त्याचा त्याग कसा घडतो, तर त्याग कशाला म्हणतात, आपल्याला माहीत आहे विहित कर्माचा त्याग, त्या कर्मफळांचा त्याग खरा असतो। काही लोक कर्म अवघड आहे म्हणून ते कर्म करूच नये आळसापोटी, तर हा तामसिक त्याग झाला। आणि कर्माचा आरंभ करून ते कर्म फार डिफिकल्ट आहेत, अवघड आहेत म्हणून अर्ध्या रस्त्यात सोडून देणे, हा राजसी त्याग झाला। हे दोन्ही प्रकारचे त्याग खरे त्याग नाही। तर खरा त्याग कसा असतो हा आज आपण नवव्या श्लोकापासून पुढे पाहणार आहोत। सुरू करूया आजचा भाग।
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
कार्यमित्तेव यत्कर्म नियतं क्रियते अर्जुन, संगं त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विको मताः।
हे अर्जुना, कर्तव्य म्हणून जे नित्य कर्म, आसक्ती आणि फळाची आकांक्षा सोडून केले जाते, अशा कर्माला, अशा त्यागाला सात्विक त्याग म्हणतात। कर्तव्य म्हणून आणि आसक्ती फलाकांक्षा या सगळ्या गोष्टी सोडून केले जाते।
तरी स्वाधिकाराची निनावी जे वाटियाले स्वभावी, ते आचरे विधी गौरवे श्रृंगारोनी। परी हे मी करी तू असे ऐसा ठवू त्यजी मानसे, तैसे ची पाणी दे आशे फळाची। पै अवज्ञानी कामना मातेच्या ठाई अर्जुना, केलिया दोनी पतना हे तू होती। तरी दोनी ये त्यजावी मग माताची ते भजावी, वांचुनी मुखा लागी बाळावी गायची सगळी। आवडतीये फळी असारे साली आठोळी, त्यासाठी अवगळी फळाते कोणी। तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहींचे नाव बंधू कर्माचा की।
तरी आपल्या अधिकाराप्रमाणे, अधिकाराप्रमाणे म्हणजे वर्णाश्रम धर्माप्रमाणे, ज्या वर्णात आपला जन्म झालेला आहे त्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे स्वाभाविक रीतीने आपल्या वाट्याला आलेले आहेत ते कर्म, आणि शास्त्राचा मान ठेवून, आणि हा मान ठेवणे हा जसा कोणी अलंकार, तो त्या कर्मावर चढवून शास्त्राला पूर्ण मान देऊन यथा सांग पद्धतीने असे कर्म आचरणे। परंतु हे कर्म मी करतो असे कर्तृत्वाचे स्मरण मनातून काढून टाकणे, आणि त्याचप्रमाणे फलेच्छेवरही पाणी सोडणे, म्हणजे आसक्ती आणि फलाकांक्षा। आसक्ती म्हणजे मी कर्म करतो याची दवंडी पिटायची काही कारण नाही, आणि आपण स्वतःही हे मानून घ्यायचं कारण नाही की मी कर्म करतो, आणि दुसरं त्या कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फळावर सुद्धा लक्ष ठेवायचं नाही। अर्जुना, आईच्या सांगण्याची हेळसांड केली किंवा तिची विषय उपभोगासाठी इच्छा केली, तर त्या दोन्ही गोष्टी मुलाच्या अधःपतनाला कारणीभूत होतात। तरी या दोन्ही गोष्टी आई संबंधाने टाकाव्यात, आणि मग ती केवळ आई म्हणून तिची सेवा करावी। एरवी गायीचे एक मुख अपवित्र म्हणून सगळी गायच टाकावी की काय? आपल्या आवडत्या फळात साल किंवा कोय, एक आंबा समजायचा, आंब्याची साल आणि आंब्याची कोय ही दोन असार आहेत, तेव्हा या दोन असार गोष्टींकरिता तुपत्या पूर्ण आंब्याचा त्याग करायचा का? त्याप्रमाणे कर्तेपणाचा अहंकार आणि कर्मफलाची लालसा. कर्तेपणाचा अहंकार म्हणजे काय? मी कर्म करतो हा सगळा अहंकाराचा भाग झाला. आणि फलेच्छा म्हणजे कर्मलालसा, कर्मफलाची लालसा. या दोहीचा आणि दोहीचेच नाव कर्माचा बंध आहे. आणि या दोन गोष्टीपासूनच कर्माचा बंध पडतो. म्हणजे आंब्याची साल किंवा आंब्याची कोय याच्यापासून नाही, तर नुसतं आंब्याची साल आणि आंब्याचे कोय या दोन गोष्टीपासून कर्माचा बंध पडतो. पण आतला जो गाभा आहे, रसाळ गाभा, त्यापासून तो चांगला रसच मिळतो ना. तर ज्याप्रमाणे
तरी या देहाच्या विखी जैसा बापू ना तळेले की तैसा होऊन शके दुःखी विहिता क्रिया. हा तो त्याग तरुवरू जोगा मोक्ष फळे ये थोरू सात्वी कैसा डगरू यासीची जगी. जाळुनी बीज जैसे झाड की जे निर्वंशे फळ त्यागुनी कर्म तैसे त्यजिले जेणे. तया लागत खेवो परीसी धातुची गंध कळी का जैसी जाती रजत में तैसी तुटली दोन्ही. मग सत्वे तेणे चोखाळी उघडती आत्मबोधाचे डोळे तेथ मृगांबू सांज वेळे होय जैसे. तैसा बुद्ध्यादिका पुढा असतू विश्वाभासुहा येवढा तो न देखे कवणी कळा आकाश जैसे.
तर ज्याप्रमाणे बाप लेकीच्या संबंधाने विषय वासना टाकून तिचे संगोपन केवळ कर्तव्य म्हणून करण्यात दुःखी होत नाही, आनंदाने ते कर्तव्य पार पाडतो, त्याप्रमाणे तो कर्तृत्व मत आणि फलास्वाद म्हणजे कर्म करत आहे याचा अहंकार आणि फळापासून कर्मापासून निर्माण होणारे फळ या दोन्ही गोष्टींना टाकून केवळ कर्तव्य म्हणून विहित कर्मे करतो आणि तो कधीही दुःखी होत नाही. ज्याला मोक्षरूपी मोठे फल येते तो हा त्यागरूपी श्रेष्ठ वृक्ष आहे. या त्यागरूपी श्रेष्ठ वृक्षालाच मोक्षरूपी फळ येते. सात्विक त्याग अशी जगामध्ये याचीच प्रसिद्धी आहे, यालाच सात्विक त्याग म्हणतात. म्हणजे कर्म करण्याचा अहंकार आणि त्यापासून मिळणारे फळ म्हणजे फलेच्छा आणि कर्तृत्व मद ही दोन्ही टाकून जर कर्म केलीत तर मग त्याला त्याग म्हणतात. त्या परिसाला जसे बीजच जाळून झाडाला निर्वंश करावे त्याप्रमाणे ज्याने फल टाकून कर्म टाकले आहे त्या परिसाला लोखंड लागता क्षणीच जशी त्याची गंज आणि काळेपणा ही जातात त्याप्रमाणे चित्तावरील रजोगुण आणि तमोगुण ही दोन्ही या सात्विक कर्मत्यागाने पूर्ण नाहीसे होतात. मग त्या शुद्ध सत्वगुणाने आत्मज्ञानाचे डोळे उघडतात आणि तेव्हा मृग जळाची अवस्था संध्याकाळी जशी होते म्हणजे ते कोठेच दिसेनासे होते तसे त्या ठिकाणी होते. जसे आकाश एवढे मोठे चोहीकडे असून ते कोणीकडेच दिसत नाही आणि खरोखर ते असत नाही, आपल्याला सायन्समध्ये माहिती आहे. वर जर आपण गेलो, आकाशात झेप घेतली, कितीही वर गेलो तर स्पेस आहे, तिथे काहीच नाही दुसरं. त्याप्रमाणे त्याच्या बुद्ध्यादिकांपुढे जो एवढा मोठा विश्वाभास आहे तो त्याला कोणीकडेच दिसत नाही. सर्व जग सर्व सारखं दिसतं, कुठंच काही फळाची अपेक्षा नाही आणि कुठेच कसलाच कर्तृत्व मद नाही अशी त्याची अवस्था होती.
न द्वेष्ट कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते। त्यागी सत्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयाः।
बुद्धिमान, संशय दूर झालेला आणि सत्व संपन्न असा त्यागी। बुद्धिमान, संशय दूर झालेला आणि सत्व संपन्न, त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशयः। असा सत्व संपन्न असा तो त्यागी, तो अशुभ कर्माचा द्वेष करत नाही। न द्वेष्ट कुशलम कर्मम कुशले नानुषज्यते। तो अशुभ कर्माचा द्वेष करत नाही आणि शुभ कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही। म्हणजे हे वाईट कर्म आहे, चांगले कर्म आहे या भानगडीत पडायचं नाही। आपले जे विहित कर्म आहे, आपल्या वाट्याला आलेले कर्म आहे, जर आपण बँकेत नोकरी करत असाल, किंवा आपण टीचर असू, किंवा आपण पुरोहित असू, किंवा आपण शेतकरी असू, आपल्या वाट्याला जे आलेले आहे ते निमूटपणे करणे, ते बरे आहे किंवा वाईट आहे याचा लेश मात्र सुद्धा विचार न करणे, तर मग अशी जी अवस्था असते, अशा अवस्थेमध्ये जे कर्म घडतात ते शुद्ध सात्विक कर्म असून, असा यज्ञ किंवा हे जे आपले आपली जी चर्चा चाललेली आहे, असा जो त्याग असतो तो सात्विक त्याग होऊन जातो आपोआपच।
म्हणून प्राचीना चेनी बळे आली कृत्ये कुशला कुशले, तिये व्योमांगी वाभाळे जिराली जैसी, तैसी तयाची दीठी कर्मे चोखाळली किरीटी, म्हणून सुख दुःखी उठी पडे नातो, तेणे शुभ कर्म जाणावे मग ते हर्षे करावे, का शुहा लागी होवावे द्वेषियाना, तरी या विषयींचा काही तया एकूही संदेहो नाही, जैसा स्वप्नाच्या काठाई जागिन्नलिया।
म्हणून प्रारब्ध कर्माच्या बळाने बरी वाईट कर्मे प्राप्त झाली असता ती आकाशाच्या अंगी जसे ढग जिरून जातात त्याप्रमाणे करावी। काय म्हणतात, आपल्या प्रारब्धानुसार आपला जो कार्मिक अकाउंट होता, मागच्या अनेक जन्मांमध्ये आपण केलेल्या कर्माचा जो ठेवा होता, त्यानुसार आपल्या प्रारब्ध योगाने जो भोग प्राप्त झाला आहे, जे कर्म प्राप्त झालं आहे, ते मग बरे असू द्या किंवा वाईट असू द्या, ती कर्म पूर्ण हातवटीनी आपलं कर्तव्य आहे त्याप्रमाणे करावे, जसे आकाशाच्या ठिकाणी ढग जिरून जातात। आकाशाच्या ढगाशी काही संबंध असतो का? आता आपण विमानाने यात्रा करतो, जवळजवळ 1.5-2 किलोमीटर उंचावर गेलो की ढग संपतात, जास्तीत जास्त 3 किलोमीटर, खूप छोटे मोठे ढग 4 किलोमीटर, त्यानंतर ढग संपतात। त्यांचा आकाशाशी काही संबंध आहे का? काही संबंध नाही। त्याप्रमाणे अर्जुना, त्यांच्या दृष्टीने कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात। जो सात्विक यज्ञ करणारा असतो त्याच्या हातून हे कर्मे ब्रह्मरूप झालेली असतात, म्हणून तो सुख दुःखाच्या योगाने हर्ष किंवा विषाद, सुख असेल तर हर्ष, दुःख असेल तर विषाद, या भानगडीत काही तो पडत नाही। त्याने शुभ कर्म जाणावे आणि मग ते आनंदाने करावे, अथवा अशुभ कर्म जाणावे आणि मग त्या अशुभ कर्माचा द्वेष करावा, या दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी संभवत नाही। तो फक्त कर्मे करतो, तर जागे झाल्यावर स्वप्नातील सुख दुःखे हे दोन्ही जशी मिथ्या असतात, त्याप्रमाणे अशा या शुभ आणि अशुभ कर्माविषयी त्याच्या ठिकाणी कोणतीच भ्रांती नसते।
मनोनी कर्माणी करता या द्वैत भावाची वार्ता, नेणे तो पांडुसुता सात्विक त्यागू, ऐसे नी कर्मे पार्था त्यजीली त्यजीती सर्वता, अधिके बांधिती अन्यथा सांडिली तरी।
म्हणून अर्जुना, ज्या त्यागामध्ये कर्म आणि कर्ता या द्वैत भावाची वार्ता देखील कानावर येत नाही. म्हणजे कर्म आणि कर्ता हे दोन्हीही नष्ट होतात. कर्ता तर अजिबात उरतच नाही पण कर्मही समाप्त होते. त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. अर्जुना, अशा रीतीने कर्मे टाकली असता ती पूर्णपणे टाकली जातात आणि त्याहून अन्य रीतीने टाकली असता ती अधिक अधिक माणसाला, जीवाला, आत्म्याला बांधत जातात. अशा प्रकारे आपण तिन्ही प्रकारचा त्याग आपण पाहिला. त्यापैकी ज्या कर्माच्या हातवटीने आपल्याला मोक्ष साधता येतो ते सात्विक कर्म कसे घडतात हे आपण पाहिले. जर कर्तृत्व मत आणि फलेच्छा हे दोन टाकली तरच मग ते मोक्षाच्या मार्गाला आपल्याला घेऊन जाते. नाहीतर कितीही प्रयत्न केला तर हे घडू शकत नाही. म्हणून जे बुद्धिमान लोक असतात, ज्यांचा संशय संपलेला असतो आणि ते सत्व संपन्न असतात, सत्वगुण संपन्न असतात, ते असे जे त्यागी असतात ते अशुभ कर्माचा कधी द्वेष करत नाही आणि चांगले कर्म किंवा शुभ कर्म यांच्याप्रती आसक्ती ठेवत नाही. आत्मसात तर करतात पण आसक्ती ठेवत नाही. तर कसल्याच प्रकारची आसक्ती न ठेवता आणि उदो उदो न करता, दंभपणा न करता, मी कर्म करतो याचा अहंकार न बाळगता जर कर्मे केलीत तर अशा प्रकारच्या कर्मांनी त्या कर्मबंधाचा पूर्णपणे त्याग होतो. नाहीतर हे वाईट कर्म असू द्या नाही तर चांगले कर्म असू द्या, त्याचे फळ आपल्याला भोगावेच लागणार आहे. सत्कर्म केलेत, चांगले कर्म केलेत म्हणून आपल्याला भोगावं लागणार नाही असं नाही. ते भोगण्यासाठी सुद्धा जन्म घ्यावाच लागेल. म्हणून करायची तर सत्कर्मेच, सात्विक यज्ञाद्वारे करायची, कर्मफळ टाकून करायची, आसक्ती सोडून करायची, कर्तृत्व मद सोडून करायची. आणि ही जी हातवटी आहे ही हातवटीच शेवटी आपल्याला मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते. आता यापुढे आपल्याला असा विचारेल की कर्माचा त्याग किंवा कर्मफळाचा त्याग किंवा कर्मसंन्यास हे खरोखर घडते का, हे घडू शकते का? तर आता हे स्वतःच्या अनुभवातून, जेव्हा आपण ज्ञानेश्वरी नुसतं वाचणे ऐकणे याच्या पलीकडे जाऊन ज्ञानेश्वरी आचरणात आणू तेव्हा आपल्याला या गोष्टीची खोली, या विचाराची गहराई ती आपल्याला तेव्हा कळेल याचा अर्थ काय होतो. जेव्हा आपण ही ज्ञानेश्वरी आचरणात आणू, नित्य प्रति आपण जेव्हा हा सिद्धांत आत्मसात करू की कर्म कसल्या कसोटीने करायची, कसल्या चसोटीने करायची, कसल्या हातवटीने करायची, आणि ती हातवटी का एकदा गवसली म्हणजे हळूहळू हळूहळू आपण मोक्ष मार्गाकडे जाऊ लागतो. आता श्वास घेणे आपण बंद करू शकतो का? जेवण करणे आपण बंद करू शकतो का? ऐकणे बोलणे बंद करू शकतो? मलमूत्र त्याग करणे बंद करू शकतो? पूर्ण बायोलॉजीच्या अगेन्स्ट जाऊ शकतो का? हे होऊ शकत नाही. बायोलॉजी आपले काम करत असते. तर हे जेव्हा घडताना, हे घडत असताना आपण कधी म्हणतो का मी श्वास घेतो, मी ऐकतो, हे असं बोलून दाखवत नाही. आपण ऐकत असेल, न कळत ऐकतो. आपल्या अंगावर किती केस आहे याचा कधी आपण विचार करतो का? त्याची मोजमाप असते का? तर ह्या उपजत आणि सहज असलेल्या गोष्टी आहेत. तर असे हे सहज कामी कर्मसुद्धा अशाच प्रकारचं सहज असावं. ते करत असताना मी कर्म करत आहे याचा कुठं काही आपल्याला विचारसुद्धा यायला नको. पण ते कर्म करताना त्याच्यामध्ये कसल्याच प्रकारची न्यूनता नको. तुमचा अटेम्प्ट पूर्ण 100% पाहिजे. कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, या श्लोकाचा अर्थ खरा हा आहे. काय अर्थ आहे? की तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असं नाही म्हणत, ड्युटीज अँड राईट्स याच्याबद्दल बोलत नाही आहे भगवान. भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता मर्यादित आहे. म्हणजे कर्म करत असताना अधिकार परत्वे पूर्ण कुशलतेने 100% एनर्जी लावून 100% कन्सन्ट्रेशननी आपली कर्मे करावी. मग त्या फळाची इच्छा आणि फळाचा आस्वाद आणि कर्मफळ या सर्व गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आता पहिला जो भाग आहे 100% कन्सन्ट्रेट होऊन 100% द्यायचं आपलं, त्यात 1% न्यूनता नको. पण ते करत असताना त्याची दौंडी पिटू नये. त्याची दौंडी पिटून सगळ्या जगाला सांगणे की मी कर्म करतो, मी छान कर्म करतो, मी हातवटीने कर्म करतो, तर हे सगळं आपल्याला मोक्षापासून अजून दूर करणार आहे, मोक्षापासून अजून लांब नेणार आहे. म्हणून ही ज्ञानेश्वरी नुसतं ऐकून चालणार नाही, हे जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत आपल्याला खरं काय ते कळणार नाही. तर 10व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आज आपण घेतलं आणि 11व्या श्लोकापासूनचा भाग उद्या आपण पुढे घेऊ. आज इथेच विश्रांती घेऊया. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ध्यान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.